नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. लोकसभा वेचणुके खातीर आयज सकाळी 8 वरांचेर मतमेजणी सुरू जातली, तशेंच आंध्र प्रदेश आनी ओडिशातल्या विधानसभा वेचणुका खातीरची मतमेजणी आनी वेगवेगळ्या राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांनी पोटवेचणूक लेगीत आयज जाता. सगळ्या मतमेजणी केंद्रांनी टपाल मतपत्रिकांची मेजणी पयली सुरू जातली. टपाल मतपत्रिकेची मेजणी सुरू जाले उपरांत अर्धवर जाले उपरांत इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनात नोंद जाल्ल्या मतांची मेजणी सुरवात जातली. वेचणूक प्रक्रिया सुरळीतपणान जावची हे खातीर वेगवेगळ्या शारांनी जायत्या मतमेजणी केंद्रांनी सुरक्षा व्यवस्था स्थापन केल्यात. मतमेजणीचो निकाल वेचणूक आयोगाच्या संकेतथळार तशेंच मतदार हेल्पलायन एपाचेर पळोवपाक उपलब्ध आसतलो. गोंयात उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघाची मतमेजणी सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो हांगा जाल्यार दक्षिण गोंयची मतमेजणी मडगांवच्या दामोदर महाविद्यालयात जातली. मजगती 543 वांगड्यांच्या लोकसभे खातीर 19 एप्रील ते 1 जून मेरेन 60 टप्प्यांनी मतदान जाल्ले, पूण गुजरातातली सुरत ही सुवात भाजपान बिनविरोध जिखल्या. या वेचणुकेत 31 कोटी बायला मतदारांसयत 64 कोटी वयर मतदारांनी वांटो घेतिल्लो. ह्या मतमेजणी उपरांत 80 दीस चलपी ही मॅरेथॉन मतदान प्रक्रिया सोपतली. एक्झिट पोलाच्या अदमासाप्रमाण भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाय आघाडीक पुराय देशात 400 जागे निश्चितपणान मेळटले. ह्या 400 जागांमदी गोंयातल्या 2 जागांचो आसपाव आसतलो असो विश्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. लोकसभा वेचणुकेची मतमेजणी आयज जातली. एक्झिट पोलाचेर राजकीय पक्षांमदी नेटाची चर्चा अजून मेरेन सुरू आसा. अब की बार 400 पार ही घोषणा दीत भाजपान पुराय देशात प्रचाराची मोहीम राबयिल्ली. ही घोषणा निश्चितपणान खरी थारतली. एक्झिट पोलान दक्षिण गोंयचो जागो राष्ट्रीय लोकशाय आघाडीक दिवंक ना. दक्षिण गोंय मतदारसंघात 25 हजारांच्या मताधिक्यान भाजपाचो उमेदवार जिखतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. चडशा एक्झिट पोलांनी रालाओक 350 वयर जागे दाखयल्यान काँग्रेसीन एक्झिट पोल न्हयकारल्या. एक्झिट पोलाचो अदमास न्हयकारून काँग्रेसीन आपली हार मान्य केल्या अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. भारतान लोकसभा वेचणुकेत 64.2 कोटी मतदारांचो सहभाग नोंदवून जागतिक विक्रम केला अशें मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी म्हळां. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडेन उलयतना राजीव कुमार हांणी सांगले की युएस, युके, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान आनी कॅनडा ह्या सगळ्या देशांच्या मतदारांच्या 1.5 पटीन ही संख्या चड आसा. ह्या वेचणुकेत 31.2 कोटी बायला मतदारांनी मतदान केले, जे संवसारातले आतामेरेनचे सर्वाधिक आसा अशें तांणी सांगले. ह्या लोकसभा वेचणुकेत हिंसाचाराची कसलीच व्हड घडणूक जावंक ना अशें तांणी मुखार सांगला. लोकसभा निकालाक लागून शाळा 2 दीस फुडें धुकलपाची मागणी अमान्य जाल्ल्यान शाळा आयज सावन सुरू जातल्यो. सुटये उपरांत बऱ्याच म्हयन्यांनी शाळांनी परतून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाक सुरवात जातली. 11वेचे वर्ग लेगीत आयज सावन सुरू जातले. अंदूं 9व्या इयत्तेक राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातले. हेर विद्यार्थ्यांचो अभ्यासक्रम पयली भशेन आसतलो. सोमारा सगळ्या बाजारांनी पुस्तकां, रेनकोट, पेनां हे सामान घेवपा खातीर गर्दी दिसून आयली. दर वर्सा प्रवेशाक लागून 11वेचे वर्ग उसरा सुरू जातात. अंदू 10वेचो निकाल बेगीन लागला. चडशा उच्च माध्यमिक विद्यालयांनी 11वीची प्रवेश प्रक्रिया पुराय जाल्ल्यान आयज सावन हेर वर्गांसयत 11वेचे वर्ग लेगीत सुरू जातले. उच्च माध्यमिक विद्यालयांनी 11वेक पयली भशेन कला, वाणिज्य, विज्ञान अशे शाखेप्रमाण प्रवेश दिल्यात अशी माहिती प्राचार्य मंचाचे अध्यक्ष उमेश नायक हांणी दिल्या. फोणा तालुक्यातल्या बांदोडा गावातल्या जैवविविधता व्यवस्थापन समितीन गावातल्या 18 अळम्यांच्या प्रकाराचो नव्यान सोद घेतला. सैमीक संपत्तीच्या संशोधन प्रकल्पाचो एक वांटो म्हणून बांदोडा बीएमसीन फाटल्या 3 वर्सात सुमार 675 प्रकाराच्या अळम्यांचे दस्तावेजीकरण केला. सोदून काढिल्ल्या 18 नव्या जातीभायर गोयात पहिलेच खेपे नोंद जाल्ली 50 जाती आणि भारतात पहिलेच खेपे नोंद जाल्ल्यो 38 जाती सोदून काढपाक बीएमसीन यश मिळेला. बांदोडा जैवविविधताय व्यवस्थापन समितीन गावातल्या अळम्यांच्या जैवविविधतायेचो अभ्यास आणि दस्तावेजीकरण करपाच्या वावराच्या वांगडाच आणिक एक खाशेलो उपक्रम केला तो म्हळ्यार बियांची बँक. ह्या उपक्रमातल्यान बांदोडा बीएमसीन शेतकारांक बियो दिवन थळाव्या पिकांची लागवड करपाक मजत करता. लागवड केल्या उपरांत ते शेतकारांकडल्यान नवे बियो एकठांय करतात. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.